नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 राज्यांमधल्या 103 अमृत भारत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. राज्यातल्या 15 स्थानकांचा समावेश. खरीप हंगामात 2,04,00,000 टन उत्पादनाचं लक्ष्य ठेवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांना 200 रुपये शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची मोजणी आणि नकाशे देण्याचा सरकारचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रेनेज स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडून रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित. आणि मान्सूनचं वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिकानेर इथून 18 राज्यांमधल्या 103 अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वे स्थानकांवर देण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातल्या आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर, इतवारी, परेल, सावदा, शहाड, वडाळा रोड या स्थानकांचा समावेश आहे. दरम्यान रेल्वे स्थानकांच्या या आधुनिकीकरणाबाबत धुळे इथल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
कीर्तनासाठी नेहमी मला प्रवास करावा लागतो या धुळे चाळीसगाव शटलने. पूर्वीपासून आम्ही जा करतो, पण काही कालावधीच्या पूर्वी इथे सोय जशी नव्हती जशी पाहिजे होती तशी. धुळे तर चाळीसगाव ही छोटी शटल आमची चालत होती पूर्वी, आता मोठी ट्रेनही चालते आणि फार मोठा बदल आता या ठिकाणी आम्हाला झालेला आहे.
मी 1972 पासून धुळे स्टेशन पाहतोय. त्या काळात आणि आजच्या स्टेशनमध्ये 100% फरक पडलेला आहे. पण आज एवढं परिवर्तन झालेलं आहे, इतका आनंद होतो की काहीतरी शासनाने आपल्याला काहीतरी दिलंय.
यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं 2,04,00,000 टन उत्पादनाचं लक्ष्य ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल पार पडलेल्या खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून त्यामुळे खरीप हंगामात चांगलं उत्पादन होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्यांदाच साथी पोर्टलवर बियाण्यांची नोंदणी सक्तीची केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे. केंद्र सरकारची साथी या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जी काही फ्रुटफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला. केंद्राने देखील मान्यता दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे हवामान विभागाच्या मदतीनं नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकही घेतली. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी काम करावं. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास काम करावं. आपत्तीच्या काळात तातडीनं प्रतिसाद द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची मोजणी आणि नकाशे देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महसूल विभागातल्या जमाबंदी आयुक्त आणि भूसंपादन संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातल्या लाखो शेतकरी कुटुंबांना कायदेशीर जमीन वाटपाची प्रक्रिया सोप्या पद्धतीनं पूर्ण करता येणार आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल सकाळी त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. राज्यातल्या काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची बदली करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी काल दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त यावेळी उपस्थितांना शपथ देण्यात आली. दरम्यान शहरात काल जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा यात्रा काढून राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ नांदेड शहरातल्या महिलांनी काल भर पावसात सिंदूर यात्रा काढली. भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या यात्रेदरम्यान महिलांनी राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. याबद्दल लातूर इथल्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉ उमा देशपांडे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रामुख्याने सहभागी झालेल्या दोन महिला सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती संपूर्ण जनतेला आणि प्रसारमाध्यमांना दिली. ज्या भारतीय स्त्री शक्तीला अतिरेक्यांनी दुर्बल म्हणून हिणवलं, त्याच स्त्री शक्तीने तिच्या पराक्रमाने उत्तर दिलं हे मला एक स्त्री म्हणून खूप अभिमानाचं वाटतं. भारतीय स्त्री म्हणून मला त्याचा निश्चितच अभिमान आहे. भारतीय स्त्री शक्ती, भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, मी सगळ्यांना शतशः वंदन करते. धर्मो रक्षति रक्षिता असं वाटतं मला.
छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेनं रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्यानं ड्रेनेज साफ करण्याचं काम आता अधिक वेगानं आणि काटेकोरपणे होणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना थेट नाल्यात उतरावं लागणार नसल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मिटणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा पोलीस ठाण्यानं पहिला क्रमांक पटकावला आहे. या पोलीस ठाण्यात आकर्षक सजावट करण्यात आली असून मियावाकी वृक्ष लागवड देखील करण्यात आली आहे. यासोबतच पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामांमध्ये देखील सुसूत्रता आली आहे. उमरगा आणि तालुक्यातल्या अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. यासंदर्भात उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या,
जिथे आपण काम करतो त्या इमारतीच्या परिसरात आणि कामकाजात आमूलाग्र बदल घडवणे हा त्यामागचा हेतू होता. त्याच्यात लोकांना आमच्याकडनं मिळणारा जो अनुभव असतो तो सकारात्मक असावा आणि प्रत्येक माणसाचा शासकीय प्रशासनावरचा विश्वास वाढावा असा त्याच्यामागचा हेतू होता. पोलीस स्टेशनचा चेहरा मोहरा बदलण्यात आम्ही सगळे यशस्वी झालो. पोलीस काका पोलीस दीदी ही योजना पुनरुज्जीवित केली. आई वडील जे विश्वासाने आपल्या मुलांना शाळेत कॉलेजात पाठवतात तर त्या विश्वासाने त्यांनी शिकावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी समुपदेशन केलं.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त कर्मचारी माजी सैनिक नामदेव बोर्डे यांचं काल निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. लातूर जिल्ह्यात काल सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रेणा नदी प्रवाहित झाली आहे. जिल्ह्यातल्या शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यानं सरकारने नुकसान भरपाई देऊन या अवकाळीच्या संकटातून बाहेर काढण्याची मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात काल मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान होत आहे. जिल्ह्यातले शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली. यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जूनला मान्सून पोहोचतो, मात्र यावेळी तो 5 दिवस आधीच म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र, केरळ, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून पुढचे 5 ते 6 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यास केंद्र शासनानं मंजुरी दिली आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 राज्यांमधल्या 103 अमृत भारत रेल्वे स्थानकाचं आज उद्घाटन. राज्यातल्या 15 स्थानकांचा समावेश. खरीप हंगामात 2 कोटी 4 लाख टन उत्पादनाचं लक्ष ठेवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि शेतकऱ्यांना 200 रुपये शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची मोजणी आणि नकाशी देण्याचा सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.